कृष्ण आणि नरकासुर राक्षसाची गोष्ट. आज आपण एक गोष्ट ऐकूया महाभारतच्या काळाची, आणि अनेक वर्षांपूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीवर राज्य करायचे. एके दिवशी देवांचा राजा म्हणजे इंद्रदेव कृष्ण देवतांना भेटायला आले. त्यांच्या भेटीचा खरा उद्देश भगवान श्रीकृष्णाला माहीत होता, पण तरीही श्रीकृष्णांनी इंद्रदेवांना विचारले, इंद्रदेव तुमचे द्वारका नगरीला येण्यामागचे कारण काय हे सांगा. तेव्हा इंद्रदेव हात जोडून म्हणाले, कृष्णदेव तुम्हाला तर सगळं काही माहीत आहे, पण आता तुम्ही विचारले आहे तर मी तुम्हाला नरकासुर नावाच्या राक्षसाबद्दल सावध करायला आलेलो आहे. तो प्राग ज्योतिषपुराचा राजा आहे. तो फार दुष्ट शासक आहे. त्यांनी आपल्या प्रजेवर अनेक अत्याचार केलेले आहे. त्याने वरुणची छत्री चोरली आहे, जिथून आता पाऊस जो आहे तो पडतच राहतो. मंदार पर्वताचे शिखर चोरले. त्याशिवाय त्यांनी माझ्या आई अदितीचे कानातल्या बाळ्या ज्या आहेत त्या देखील पळवल्या आहेत. आणि आता तो माझा लाडका हत्ती ऐरावत याला देखील घेऊन टाकण्याची मला धमकी देत आहे. एवढंच नाही तर त्यांनी देव असुर आणि इतर राजांच्या 16,000 अधिक मुलींचे अपहरण केलेले आहे. त्यांना कैद करून ठेवलेले आहे. या राक्षसाच्या अनेक अशा खूप खराब कृत्यांबद्दल माहिती द्यायला मी इथे आलेलो आहे. तर मुलांनो, तुम्ही विचार करत असाल की प्राग ज्योतिषपूर हे राज्य कुठे आहे. आधुनिक काळातील आसाम राज्यात म्हणजे भारतातल्या ईशान्य दिशेत प्राग ज्योतिषपूर हे एक शहर आहे. आणि नरकासुर राक्षस बद्दल अनेक कथा आहेत. नरकासुराची आई दुसरी कोणी नसून पृथ्वी किंवा भूमी ही होती. आणि वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथांमध्ये असं लिहिलं आहे की त्याचे वडील हिरण्याक्ष किंवा वराह असे होते. हिरण्याक्ष म्हणजे हिरण्यकश्यपूचा भाऊ आणि प्रल्हादचा काका. हिरण्याक्षला भगवान विष्णूने त्याच्या 10 अवतारांपैकी एका अवतारात म्हणजे वराह अवतारात मारले होते. त्याचप्रमाणे विष्णूने पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला होता. कालिका पुराण आणि इतर ग्रंथांमध्ये वराहला नरकाचा पिता म्हणून असं लिहिले गेलेले आहे. नरकासुर मिथिला प्रदेश म्हणजे आत्ताचा बिहार प्रदेश इथे जन्माला आला होता. त्याने पूर्वेकडे जाऊन घटकासुर या राजाचा पराभव केला आणि त्या दिवशीपासून तो प्राग ज्योतिषपुराचा राजा झाला. या राक्षस राजाच्या उत्पत्तीबद्दल ज्या काही कथा आहेत आणि ज्या काही विविध ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे, त्यापैकी एक गोष्ट अशी पण आहे की त्याच्या आईने म्हणजे पृथ्वीने आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी विष्णू भगवानकडे एक वरदान मागितले होते. विष्णुदेवांनी या मुलाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला होता, पण त्या वरदानात एक पळवाट पण होती. इंग्रजीत आपण ज्याला कॅव्हियाट म्हणतो. तसं पाहिलं तर सगळे देव कोणालाही वरदान देताना नेहमी असं करतात, त्याच्यात एक लूप होल किंवा कॅव्हियाट जो आहे तो टाकून ठेवतात. मराठीत आपण त्याला पकड असं म्हणतो. तर नरकासुराच्या बाबतीत पकड अशी होती की नरकासुर विष्णुदेवांच्या हातेच मारला जाईल, फक्त विष्णू भगवानच्या एखाद्या पुढच्या अवतारात. आणि आता आपल्याला जेव्हा नरकासुरबद्दल थोडीशी अजून माहिती मिळाली तर चला परत जाऊया कृष्ण आणि इंद्रदेव यांच्या संवादाकडे. इंद्रदेवांकडून नरकासुराची माहिती जेव्हा कृष्ण भगवानला मिळाली तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण या राक्षस राजाबद्दल काहीतरी करूया. त्याने पराक्रमी गरुडला बोलवले आणि गरुड लगेच प्रकट झाला. त्याचबरोबर कृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा हे दोघंही गरुडवरती स्वार झाले आणि प्राग ज्योतिषपुराकडे निघाले. नरकासुराच्या राजधानीत प्रवेश करणे तसे काही सोपे काम नव्हते. मुरु नावाच्या असुराने शहराभोवती अनेक धारदार असे दावे म्हणजे बाण बसवून ठेवले होते. श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र वापरून हे सगळे दावे म्हणजे दांडे हे कापले. आणि जेव्हा मुरुने कृष्णावरती हल्ला केला तेव्हा श्रीकृष्णाने पुन्हा आपला सुदर्शन चक्र घेतला आणि मुरुला आणि त्याच्या 7,000 पुत्रांना ठार मारले. त्याचबरोबर हयग्रीव आणि पंचजन नावाच्या 2 राक्षसांना देखील मारले. यानंतर कृष्ण आणि सत्यभामा प्रागज्योतिषपुरात पोचले. नरकासुराच्या सैन्यातून कृष्णाने 1,000 असुरांचा वध केला होता. कृष्णाला आपल्या राजधानीत पाहून नरकासुर फारच नाखुश झाला. त्याला हे माहीत होते की कृष्ण हे विष्णू भगवानांचं स्वरूप आहे आणि त्याचबरोबर त्याला मिळालेल्या वरदानाची त्याला आठवण झाली. त्याला लगेच कळले की विष्णू भगवानचा हा अवतार आपल्याला मारायला आला असावा, तर त्याने स्वतःला वाचवण्यासाठी कृष्णावर हल्ला करायला सुरुवात केली. नरकासुर आणि कृष्णामध्ये भयंकर युद्ध झाले. या युद्धाच्या दरम्यान या राक्षस राजाने अनेक दैवी शस्त्रे वापरली, परंतु कृष्णाने स्वतःच्या शस्त्रांचा वापर करून नरकासुराची सगळे शस्त्र जे आहेत ते निष्फळ केले. नरकासुराने अग्निअस्त्राचा वापर केला तेव्हा कृष्णाने वरुण अस्त्र वापरले, म्हणजे अग्नीला पाण्याने शांत केले. मग नरकासुराने कृष्णाविरुद्ध नागपाशाचा वापर केला. रामायण युद्धात राम आणि लक्ष्मण यांच्यावर हेच शस्त्र वापरले गेले होते, आठवले का? कृष्णाने नागपाशांना गरुड अस्त्राने बाद केले. गरुड आणि साप म्हणजे गरुड आणि नाग हे शेवटी शत्रू म्हणूनच ओळखले जातात, नाही का? मग नरकासुराने कृष्णाविरुद्ध ब्रह्मास्त्र वापरले, पण कृष्णाने ते स्वतःच्या ब्रह्मास्त्राने निष्फळ केले. शेवटी नरकासुराने क्रोधित होऊन कृष्णावर वैष्णव अस्त्र जे आहे ते सोडले, परंतु कृष्णाने ते दुसऱ्या वैष्णव अस्त्राने हाणून पाडले. शेवटी नरकासुराने कृष्णाला त्रिशूळने मारण्याचा प्रयत्न केला. या त्रिशूळच्या घातामुळे श्रीकृष्णाने मूर्छित झाल्याचे नाटक केले. आता अशी एक आख्यायिका पण आहे, म्हणजे गोष्ट आहे, की जे वरदान नरकासुराला मिळाले होते त्यानुसार ज्याने नरकासुराला जन्म दिला तोच त्याचा वध करू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का, कारण की आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते फारच मजेशीर पण याचबरोबर महत्त्वाचे आहे. आपण आधी ऐकले होते या गोष्टीत की कृष्णदेवबरोबर त्यांची पत्नी सत्यभामा ही देखील गरुडावर स्वार होऊन प्रागज्योतिषपुराला आली होती. तर सत्यभामा ही पूर्वीच्या जन्मी पृथ्वी होती आणि तिने नरकासुराला जन्म दिला होता. कृष्णाला बेशुद्ध झालेले पाहून सत्यभामा संतप्त झाली. तिने नरकासुरावर हल्ला केला आणि श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राने तिने नरकासुराचे मुंडके उडवून टाकले. थोडक्यात म्हणजे नरकासुराला जे वरदान मिळाले होते त्याच रीतीने त्याचा मृत्यू झाला. सत्यभामा म्हणजे पूर्वजन्मीची पृथ्वी जिने नरकासुराला जन्म दिला होता, तर जिने जन्म दिला तिच्या हातूनच नरकासुराचा मृत्यू झाला. तर या राक्षसाला मिळालेले वरदान आणि भविष्यवाणी याप्रमाणे पूर्ण झाले. नरकासुराच्या संहारानंतर कृष्णाला 16,000 अधिक स्त्रिया ज्या बंदिस्त होत्या त्या भेटल्या आणि त्याचबरोबर अनेक घोडे आणि 4 दात असलेले 6,000 हत्ती देखील होते. कृष्णाने या सर्वांना द्वारकेच्या दिशेने पाठवून दिले. किती मोठी रांग असेल आणि केवढा मोठा तो जत्था असेल, नाही का? प्रागज्योतिषपूर हे शहर आजच्या आसाममध्ये आहे, जे भारताच्या पूर्व भागात आहे, आणि द्वारका हे भारताच्या पश्चिमी किनाऱ्यावरती आहे. दोन जागेंमध्ये 2,600 किलोमीटरहूनही जास्तीचे अंतर आहे. असो, नरकासुर राक्षसाबद्दल ज्या काही गोष्टी आपण ऐकल्या त्या या कथेचा भाग नाही, पण आम्हाला वाटले की आता सॉरी नरकासुर राक्षसाबद्दल आता आम्ही काही गोष्टी आता तुम्हाला सांगणार आहोत ज्या या कथेचा भाग नाहीत, पण आम्हाला वाटले की ते आजच्या गोष्टीशी थोडेफार संबंधित आहेत आणि बरेच माहितीपूर्ण पण आहेत. तर चला अशा काही गोष्टी ऐकूया. असे म्हटले जाते की जेव्हा नरकासुर जन्माला आला होता आणि जेव्हा तो एक युवक होता तेव्हा तो खूप शुद्ध हृदयाचा आणि एक धार्मिक प्रवृत्तीचा माणूस होता आणि बाणासुर नावाच्या एका असुराच्या प्रभावाखाली तो दुष्ट झाला. त्याचमुळे त्याला असुर म्हणजे राक्षस हे नाव जोडले गेले. त्याचबरोबर नरकासुर आणि कामाख्या देवीची पण एक गोष्ट म्हणजे आख्यायिका आहे. कामाख्या देवीची पूजा आपल्या भारताच्या पूर्व भागात केली जाते. आसाम योगायोगाने एकेकाळी कामरूप म्हणून ओळखले जात असे. तर या नरकासुरला कामाख्या देवीशी लग्न करायचे होते. त्याने तिला लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्यावेळेस देवीने त्याच्यापुढे एक अट ठेवली. ही अट याप्रमाणे होती. नीलाचल नावाच्या टेकडीवर एक मंदिर आहे. कामाख्या देवीने नरकासुराला सांगितले की एका रात्रीत डोंगराच्या पायथ्यापासून मंदिराच्या पर्यंत पायऱ्या तू जर का बांधल्यास ते देखील सूर्योदयाच्या आधी म्हणजे कोंबडा आरवण्याच्या आधी तर मी तुझ्याशी लग्न करेन. हे आपण पुन्हा ऐकूया. कामाख्या देवीने नरकासुराला सांगितले की दुसऱ्या दिवशी पहाटे कोंबडा आरवण्याच्या आधी त्याने डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायऱ्या तयार केल्या पाहिजे. नरकासुर जर का या कार्यात यशस्वी झाला तर ती नक्कीच त्याच्याशी लग्न करेल. नरकासुर कामाख्या देवीच्या सौंदर्यामुळे मोहित झाला होता आणि त्याच्यासमोर हा प्रस्ताव किंवा ही पैज असल्यामुळे त्याने ठरवले की आपण लवकरात लवकर हे कार्य पूर्ण करू. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि तो पहाट व्हायच्या आधीच ते काम पूर्ण करणार होता. कामाख्या देवीला जेव्हा ही गोष्ट कळाली तर ती लगेच घाबरून गेली. तिने लगेच एका कोंबड्याचा गळा दाबला आणि कोंबडा जोर जोरात ओरडायला लागला. हे ओरडणं ऐकून राक्षस नरकासुरला वाटलं की पहाट होण्यात आली आणि थोडक्यात म्हणजे आपण ही शर्यत जी आहे ती हारलेलो आहे. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, आसाम आपल्या देशाच्या पूर्वेकडे असल्यामुळे भारताच्या इतर भागांपेक्षा तिथे सूर्य खूप लवकर उगवतो. त्यामुळे सूर्य उगवणार आहे थोड्याच वेळात यावर नरकासुराचा विश्वास बसला असेल. त्यांनी पराभव स्वीकारले आणि पायऱ्या बांधण्याचे काम सोडून दिले. आणि आता चला शेवटी आता आपण ऐकूया नरकासुर आणि दिवाळी सणाबद्दलची. आपण या गोष्टीत आत्ता ऐकले थोड्या वेळापूर्वी की सत्यभामानी नरकासुरला मारले, पण मरण्यापूर्वी या राक्षसाने सत्यभामेकडे एक वरदान मागितले. तो म्हणाला की आई, माझी इच्छा आहे की माझा मृत्यू लोकांनी दिवे लावून साजरा करावा. ज्या दिवशी नरकासुराचा मृत्यू झाला तो दिवस आपण नरक चतुर्दशी म्हणून साजरा करतो. दिवाळीचा अलीकडचा दिवस हा नरक चतुर्दशी म्हणून आपण साजरा करतो. नरकासुराबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत आणि अनेक कथा आहेत, पण आजच्या या एपिसोडची किंवा गोष्टीची सांगता करायच्या आधी आम्हाला वाटलं की ही छोटीशी गोष्ट आपल्याला सांगणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल, आणि जर का असं असेल तर आपला अभिप्राय किंवा फीडबॅक आम्हाला जरूर कळवा. गाथा स्टोरीतर्फे मी अमर व्यास याचबरोबर आपली आता आज्ञा घेतो.